मत्तयाने लिहिलेले शुभवर्तमान. मत्तय अध्याय एक. येशू ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे. तो दाविदाच्या कुळात जन्मला. दाविद अब्राहमाच्या कुळातील होता. अब्राहम इसहाकचा पिता होता. इसहाक याकोबाचा पिता होता. याकोब यहूदा व त्याच्या भावांचा पिता होता. यहूदा पेरेस व जेरहाचा पिता होता. त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनाचा पिता होता. हेस्रोन रामाचा पिता होता. रामा अमीनादाबाचा पिता होता. अमीनादाब नहशोनाचा पिता होता. नहशोन सलमोनाचा पिता होता. सलमोन बवाजाचा पिता होता. बवाजाची आई राहाब होती. बवाज ओबेदचा पिता होता. ओबेदची आई रूत होती. ओबेद ईशायचा पिता होता. ईशाय दाविद राजाचा पिता होता. दाविद शलमोनाचा पिता होता. शलमोनाची आई पूर्वी उरियाची पत्नी होती. शलमोन रहबामचा पिता होता. रहबाम अबियाचा पिता होता. अबिया आसाचा पिता होता. आसा योशाफाटाचा पिता होता. योशाफाट योरामाचा पिता होता. योराम उज्जियाचा पिता होता. उज्जिया योथामचा पिता होता. योथाम आहाजचा पिता होता. आहाज हिचकियाचा पिता होता. हिचकिया मनश्शेचा पिता होता. मनश्शे आमोनचा पिता होता. आमोन योशियाचा पिता होता. योशिया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता. जेव्हा यहुदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले. त्यांना बाबेलला नेण्यात आल्यानंतरचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे. यखन्या शल्तियेलचा पिता होता. शल्तियेल जरुबाबेलचा पिता होता. जरुबाबेल अबिहूदचा पिता होता. अबिहूद एल्याकीमचा पिता होता. एल्याकीम अजुराचा पिता होता. अजूर सादोकचा पिता होता. सादोक याखीमचा पिता होता. याखीम एलिहूदचा पिता होता. एलिहूद एलाजारचा पिता होता. एलाजार मत्तानचा पिता होता. मत्तान याकोबाचा पिता होता. याकोब योसेफाचा पिता होता. योसेफ मरियेचा पती होता. मरिया येशूची आई होती. येशूला ख्रिस्त म्हटले आहे. याप्रमाणे अब्राहमापासून दाविदापर्यंत 14 पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत 14 पिढ्या झाल्या. बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत 14 पिढ्या झाल्या. येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरिया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला. मरियेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सुटपत्र देण्याचा विचार केला. पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले,
दाविदाच्या वंशातील योसेफा, मरियेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस, कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे. त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.
हे सर्व यासाठी घडले की प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते त्याची पूर्तता व्हावी.
कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला
इमानुएल
म्हणजे आमच्या बरोबर देव आहे असे म्हणतील.
जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले. त्याने मरियेशी लग्न केले. पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही आणि योसेफाने त्याचे नाव येशू ठेवले.